सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मी अभिनीत तुमच्या सोबत आहे. शो तुम्ही ऐकत आहात गानों के बाद. यहां पर मैं एक बार फिर से आप सभी का वेलकम करता हूं. सो प्रवास करताना बऱ्याच वेळा आपण आपल्या गोष्टी विसरतो, नाही का? म्हणजे आपण बसमध्ये प्रवास करत असू तर आपली एखाद्या वेळेला पर्स राहते बसमध्ये, किंवा पाकिट राहतं, किंवा मग रेल्वेमध्ये घाई गडबडीत आपण आपलं सामान जे त्याची जी बॅग आहे ती आपण रेल्वेमध्येच विसरून जातो. बऱ्याच वेळेला असं होतं, नाही का? पण कुणी आपलं बाळ कधी विसरू शकतं का? सौदी अरेबियामधली एक महिला आहे जी आपलं बाळ विमानतळावरच विसरली, एअरपोर्टवरच ती विसरली. ज्यावेळेस ती फ्लाईटमध्ये बसली, फ्लाईट वर पण तिने टेक ऑफ केलं होतं आणि वर गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपलं बाळ आपण वेटिंग रूममध्येच विसरलो. मग तिने या सगळ्या प्रकाराची माहिती त्या विमानाच्या क्रू मेंबर्सला दिली आणि मग ते विमान परत एकदा मागे वळवण्यात आलं आणि तिचं बाळ जे तिला मिळालं. बापरे, एवढा विसरभोळेपणा. नाही, सामान वगैरे विसरणं ठीक आहे, मान्य करू शकतो, पण बाळच विसरणं, एवढं कसं माणूस विसरू शकतो, नाही का? पण ही महिला आपलं बाळ विसरली होती एअरपोर्टवर. बरंच वेळा असं होतं, नाही, म्हणजे काय ना, घाई गडबडीमध्ये आपण एकमेकांशी गप्पा मारत असो किंवा आपण वेगळ्याच काही तंद्रीमध्ये असो आणि त्यावेळेला आपण आपलं महत्त्वाचं सामान म्हणा किंवा यु नो काही गोष्टी आपण विसरतो, मौल्यवान दागिनी असतील, पैसे असतील किंवा पैशाची बॅग असेल किंवा इतर काही किमती वस्तू, बाळ वगैरे विसरणं एवढं शक्य होत नाही का? आज मी मला सांगायचं की तुम्ही कधी असं घाई गडबडीमध्ये एखादी वस्तू कुठे विसरला होतात का? मौल्यवान वस्तू, किमती वस्तू, बता मुझे. कॉल करना है, नंबर है माझा 9607007935. नंबर मी रिपीट कर रहा हूँ, 9607007935. नंबरला फोन करायचा आणि सांगायचं की तुम्ही कधी तुमच्याशी किमती वस्तू कुठे असं विसरला होता का? मुझे खोने के बाद एक दिन, चीजें खोने के बाद कभी कभी मिल जाती है, नशीब आपलं. ये गाणं तुमच्याकडे थोड्या वेळात येते, ओनली ऑन 93.5 रेड एफएम. मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते रहो.